यहुदाचे पत्र। नमस्कार। देव पित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक यास येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहुदा याच्याकडून दया, शांती व प्रीती ही तुम्हास विपुल मिळोत। खोटे शिक्षक व नैतिक अधपात याबाबत सूचना। प्रियजन हो, आपल्या समायिक तारणाविषयी तुम्हास लिहावयाची मला मोठी ओढ लागली होती, तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हास लिहून पाठविण्याचे मला अगत्य वाटले, कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत। ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातूरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात। तुम्हाला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हाला ह्याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे। ते हे की प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेले आणि जे विश्वासहीन झाले त्यांचा नाश केला आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वस्तीस्थान सोडले त्यास त्याने निरंतरच्या बंधनात निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले। त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्य कोटीतील अंगांशी संग केला। ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत, तसेच हे देखील एकीकडे विषय स्वप्नात देहाला विटाळवितात आणि दुसरीकडे प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करीतात। आद्य देवदूत मिखाएल याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही, तर प्रभू तुला धमकाव एवढेच तो म्हणाला। तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करीतात आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशूंप्रमाणे ह्यांना स्वभावतः समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात। त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला। ते तुम्हा बरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीती भोजनात झाकलेले खडक असे आहेत। ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात। ते वाऱ्याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन दोनदा मेलेली समूळ उपटलेली झाडे असे आहेत। ते लज्जारूपी फेस दाखविणाऱ्या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे असे आहेत। त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे। आदामापासून सातवा पुरुष हनोक ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की पहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापीजनांनी त्याच्या विरुद्ध सांगितल्या त्यावरून त्या सर्वास दोषी ठरवावयास प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला। ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत। तोंडाने ते फुशारकी मारतात व लाभासाठी ते तोंड पूजेपणा करीतात। परंतु प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा। ते तुम्हास असे सांगत असत की शेवटल्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील, ती फूट पाडणारी देह बुद्धीची, ज्यास पवित्र आत्मा नाही अशी आहेत। प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा। जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा, त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा, आणि कित्येकांवर तर भीत दया करा, मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना. तुम्हास पत्नापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत. आमेन.